नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपांत स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या 10व्या वर्साच्या सुवाळ्याक हजर रावतले. नुस्तेपालन आनी नुस्ते शेती क्षेत्रांत सहकार आनीक घटमूट करपा खातीर भारत आनी इस्रायल हांणी संयुक्त मंत्रीस्तरीय इरादापत्राचेर सय केल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हळ्यार IMF म्हणला की भारत हो जागतीक अर्थवेवस्थे खातीर एक प्रमुख विकास इंजीन आसा. भारतीय वेंचणूक आयोग ECIन गोवा, लक्षद्वीप, राजस्थान, पुडुचेरी आनी पश्चीम बंगालांत मतदार वळेरीचे चालू आशिल्ल्या विशेष सघन पुनरावृत्ती म्हळ्यार SIRाचे वेळापत्रक 19 जानेवारी मेरेन वाडयला. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 16 जानेवारी 2016 नवनिर्माणाक चालना दिवपाक, उद्देजकतेक प्रोत्साहन दिवपाक आनी गुंतवणूक फुडारपणा खाला वाड करपाक सक्षम करपाक एक परिवर्तनकारी राष्ट्रीय कार्यावळ म्हणून स्टार्टअप इंडिया सुरू केले. भारत नोकरी सोदप्यांचो देश करिनासतना नोकरी निर्माण करपी देशांत रुपांतर करपाचो हो उपक्रमाचो हेत आसा. भारत 2030 मेरेन $7.3 trillion अर्थवेवस्थे कडेन आनी विकसीत भारत 2047 व्यापक दृश्टीकोणा कडेन वाटचाल करताना स्टार्टअप देशाच्या उदरगत प्रवासाच्या केंद्रस्थानार आसपाक तयार आसा. ह्या फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपांत स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या 10व्या वर्साच्या सुवाळ्याक हजर रावतले. ह्या वेळार प्रधानमंत्री भारताच्या चैतन्यपूर्ण स्टार्टअप इकोसिस्टमाच्या वांगड्या कडेन संवाद सादतले. तशेंच वेंचून काडिल्ले स्टार्टअप प्रतिनिधी आपल्या उद्देजक प्रवासांतल्यान मेळिल्ले अणभवूय सांगतले. लष्कर दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय लष्कराच्या धैर्याक आनी खर वचनबद्धतेक मानवंदना दिली. देशाचे सैनिक निस्वार्थी सेवेचे प्रतीक म्हणून खंबीरपणान उभे रावतात, राष्ट्राची राखण करतात, कांय वेळार चड आव्हानात्मक परिस्थितीक तोंड दितात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या संदेशात म्हळां.
मातृभूमि की सेवा का ये अवसर बड़े सौभाग्य से मिलता है. आपकी अटल इच्छा शक्ति, आपका ये अथाह शौर्य, देश जब आपको देखता है तो उसे सुरक्षा और शांति की गारंटी दिखाई दे. दुनिया जब आपको देखती है तो उसे भारत की ताकत दिखाई दे. ये है मेरी सेना का, मेरे सुरक्षा बलों का पराक्रम.
नुस्तेपालन आनी नुस्ते शेती क्षेत्रांत सहकार आनीक घटमूट करपा खातीर भारत आनी इस्रायल हांणी संयुक्त मंत्रीस्तरीय इरादापत्राचेर सय केल्या. इस्रायलांत जाल्ल्या ब्लू फूड सेक्युरिटी सी द फ्युचर 2026 हाच्या दुसऱ्या जागतीक परिशदे वेळार ह्या घोशणापत्राचेर सय जाली. मत्स्यवेवसाय, पशुसंवर्धन आनी दुग्धवेवसाय मंत्रालयान एका निवेदनांत म्हळां की हे घोशणापत्र प्रगत मत्स्यशेती, तंत्रज्ञान, जबाबदार नुस्तेमारी पद्धती आनी क्षमता बांदणी ह्या क्षेत्रांतल्या संयुक्त संशोधन आनी विकासाचेर लक्ष केंद्रीत करता. तेल अविवांतल्या भारतीय दूतावासान वाठारांतली सद्याची परिस्थिती पळोवन भारतीय नागरिकांक इस्रायलांत अनावश्यक प्रवास टाळपाचो सल्लो दिला. ते भायर इस्रायलांतल्या सगळ्या भारतीय नागरिकांक सादूर रावपाचो आनी इस्रायलाच्या अधिकाऱ्यांनी आनी होम फ्रंट कमांडान जारी केल्ल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचो आनी नेमांक खरपणान पाळो दिवपाचो सल्लो दूतावासान दिला. खंयच्या आणीबाणीच्या वेळार भारतीय नागरिकांनी भारतीय दूतावासाच्या 24/7 हेल्पलायन क्रमांकाचेर संपर्क करूं येता अशें सांगलां. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हळ्यार IMF म्हळां की भारत हो जागतीक अर्थवेवस्थे खातीर एक प्रमुख विकास इंजीन आसा. तिसऱ्या तिमाहीत भारताची आर्थीक वाड अपेक्षेपेक्षा चड मजबूत आशिल्ल्याचें IMF नमूद केलां. पत्रकार परिशदेंत उलयतना IMF कम्युनिकेशन्स विभागाची संचालक जुली कोझेक हांणी म्हळां की भारताची वाड अजूनय मजबूत आसा आनी ती व्हड्या प्रमाणांत मजबूत देशांतर्गत वापराक लागून चलता. IMF हाच्या आदी 2025-26 आर्थीक वर्सा खातीर भारताची वाड 6.6% उरपाचो अंदाज उक्तायल्लो. हालींची कामगिरी अपेक्षेपरस चड बरी आशिल्ल्यान IMF भारता खातीर आपलो विकास अंदाज सुदारतलो अशी शक्यताय वाडटा अशें म्हळां. भारतीय वेंचणूक आयोग म्हळ्यार ECIन गोवा, लक्षद्वीप, राजस्थान, पुडुचेरी आनी पश्चीम बंगालांत मतदार वळेरीच्या चालू आशिल्ल्या विशेष सघन पुनरावृत्ती SIRाचे वेळापत्रक 19 जानेवारी मेरेन वाडयला. ह्या सयत मतदार ह्या म्हयन्याच्या 19 तारखे मेरेन दावे आनी हरकती दाखल करपाक शकतात. राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य वेंचणूक अधिकारी म्हळ्यार CEOक बरयल्ल्या पत्रात वेंचणूक आयोगान म्हळां की संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची विनवणी आनी हेर संबंधित घटकांचो विचार करून सुधारीत वेळापत्रक निश्चित केलां. दावे आनी हरकती दाखल करपाच्या कालावधीत वाड करपाविशी व्यापक प्रसिद्धी सुनिश्चित करपाचे निर्देशूय ECIन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांक दिल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग ₹9,000 की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. सैन्याच्या आधुनिकीकरणा खातीर खुबश्यो सुदारणा अंमलात हाडल्यात आनी व्हड संघटनेत अशे बदल आव्हानात्मक आसले तरी आवश्यक आसात अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी म्हळां. भारत 2047 मेरेन जगांतल्या सगळ्यांत मजबूत सशस्त्र दळा पैकी एक करपाक स्पश्ट रोड मॅपा सयत मुखार वता अशें तांणी सांगलें. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमांत शौर्य दिवस कार्यक्रमांत ते उलयताले. तांणी भारतीय सैन्याच्या राष्ट्रा खातीरच्या अढळ सेवे खातीर कृतज्ञता व्यक्त केली. जागतीक सुरक्षा वातावरणात उजवाड घालतना तांणी आधुनीक सुसंघटीत आनी तंत्रज्ञानाचेर आधारीत सैन्याच्या आवश्यकतेचेर भर दिलो. तांणी सांगले की ऑपरेशन सिंदूर अजूनय चालू आसा आनी दहशतवादाची मानसिकता पुरायपणान नष्ट जाय मेरेन शांतता प्रस्थापीत करपाक भारताचे प्रयत्न सुरूच उरतले. संसदीय संबंध मजबूत करपाक लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी मलावीच्या राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष समीर सुलेमान हांचे कडेन संवाद साधलो. ह्या वेळार तांणी भारत मलावी संबंध मजबूत आनी वाडट्या प्रमाणांत आनी संसदीय संस्थाची प्रतिश्ठा विश्वासार्हता आनी प्रभावीपणां वाडोवपाच्या सामायीक वचन मदतीचेर उजवाड घालो. राष्ट्रकुलाचे सभापती आनी अध्यक्षांच्या परिशदेच्या निमतान तांणी संसदीय संस्थाची प्रतिश्ठा विश्वासार्हता आनी प्रभावीपणां वाडोवपाक तांच्या वचनबद्धतेचें आकलन केलें. सोशल मिडिया पोस्टात बिर्ला हांणी म्हळां की दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंध आनी संसदीय सहकार्य आनीक मजबूत करपाक आनी एकामेकांच्या लोकशाही अणभवांतल्यान शिकत रावपाची सहमती दर्शयल्या. अस्तंत बंगालात 23 जानेवारीक जावपी जेई मेन 2026 17-1 परिक्षेत हजर रावपा खातीर सगळ्या उमेदवारांक जाहीर केल्या तारखा पैकी दुसरी तारीख दितले अशें राष्ट्रीय चाचणी एजन्सी NTA निर्णय घेतला. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आनी गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत गुजराती भाशेंत उजवाडयल्या आदिशंकराचार्यजींच्या पुस्तकांचो संग्रह प्रकाशीत केलो. पालडीच्या टागोर हॉलांत जाल्या आदिशंकराचार्य समग्र ग्रंथावलीच्या मुक्ती सुवाळ्याक उलयतना हे संग्रहाचे संपादन आनी प्रकाशन हे गौतम पटेलाच्या जिवितांतले सगळ्यांत व्हडले काम अशें तांणी म्हळें. मंत्री शाह आनी स्वामी अखंडानंदजींचोय उकुडास करून राज्याचे सामुहीक पात्र उबारपाक आपले योगदान महत्वाचे थारलां अशें सांगले.
आज सस्तु साहित्य मुद्रणालय ट्रस्ट के बारे में भी मैं कहना चाहता हूं, 117 वर्षों से स्वामी अखंडानंद जी ने अपने जीवन काल में गुजरात के युवाओं को उत्कृष्ट साहित्य रचनाएं बहुत किफायती दाम में उपलब्ध हो इसके लिए इसकी परिकल्पना.
गुजराती भाषेत अणकारित केले विवेक चुडामणी हे पुस्तक एक फाउट तरी वाचचे असे त्यांनी तरुणाट्यांक आवाहन केले.
बड़ी उपलब्धि जितने भी किंतु परंतु थे इसके तर्कबद्ध जवाब आदिशंकर ने उपलब्ध कराए और प्रकरण ग्रंथों में भी उपदेश शास्त्री तत्वबोध निर्वाण मंत्री विवेक चुड़ामणि मेरा युवाओं को आग्रह है कि अब गुजराती अनुवाद और भावानुवाद उपलब्ध है विवेक चुड़ामणि जरूर जीवन में एक बार पढ़.
कायदेशीर औपचारिकताय पुराय करपाक अतिरिक्त वेळ मागपी हज यात्रेकरू आनी हे संबंधित घटकांनी दिल्ल्या निवेदना उपरांत अल्पसंख्याक वेव्हार मंत्रालयान सल्लागार जारी केला. मंत्रालयान आपल्या निवेदनात ह्या म्हयन्याच्या 25 तारखेमेरेन एका वेळाची अंतीम मुदतवाढ दिल्या आनी खंयचेच परिस्थितीत फुडली मुदतवाढ दिवचे ना अशें जाहीर केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज नवी दिल्लीत 3रा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचें उक्तावण करतले. ही कार्यावळ बांसेरा पार्काच्या गवताळा प्रदेशांत जातली. ह्या कार्यावळीक दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना भोवमानाचे सोयरे आसतले. दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता ह्या कार्यावळीक हजर रावतली. DDA हे संस्थेन हो महोत्सव आयोजीत केला. सांस्कृतीक कार्यावळी आनी लोकांचो सहभाग वाडोवप हो हेतू आसा. पतंग महोत्सव पळोवपाक व्हडा प्रमाणांत पर्यटक येवपाची अपेक्षा आसा. काल झिम्बाब्वेच्या बुलावेयो हांगाच्या क्विन्स स्पोर्ट्स क्लबांत ICC दादल्याच्या 19 वर्सां सकयल्या क्रिकेट विश्वचषक 2026 सुरवातीच्या मॅचींत भारतान अमेरिकेक DLS पद्दती प्रमाण 6 गडे राखून हारायले. पयली फलंदाजी करून अमेरिकेचो पंगड 35.2 षटकांनी फक्त 107 धांवड्यो करून ऑल आउट जालो. आयज नवी दिल्लीत जावपी इंडिया ओपन बॅडमिंटन सर्तीच्या दादल्यांच्या 1 उपांत्यपूर्व फेरयेंत भारताचो अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आनी चिनी तायपेचो लीन चून यी हांचे मदीं खेळ जातलो. हाचे आदीं इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमाचेर जाल्ल्या 16व्या फेरयेंत लक्ष्य सेनान जपानाच्या केंटा निशीमुटाक सरळ खेळांत हारयलो. दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब उत्तराखंड आनी उत्तर प्रदेशांत दाट ते सामके दाट धुक्याची परिस्थिती खातीर आयज भारतीय हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपांत स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या 10व्या वर्साच्या सुवाळ्याक हजर रावतले. नुस्तेपालन आनी नुस्तें शेती क्षेत्रांत सहकार आनीक घटमूट करपा खातीर भारत आनी इस्रायल हांणी संयुक्त मंत्रीस्तरीय इरादापत्राचेर सय केल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीन म्हळां की भारत हो जागतीक अर्थवेवस्थे खातीर एक प्रमुख विकास इंजीन आसा. भारतीय वेंचणूक आयोगान गोवा लक्षद्वीप राजस्थान पुडुचेरी आनी पश्चीम बंगालांत SIR चें वेळापत्रक 19 जानेवारी मेरेन वाळयलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्र खबर ऐकात सांजेच्या 6:30 मिनिटाचेर. नमस्कार.